नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रावर भर देणारा सुमारे 45,000 कोटी रुपये तुटीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर. बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची घोषणा, तर रोजगारासाठी नवी मुंबईत नाविन्यता नगर उभारण्यात येणार. अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकासाची पंचसूत्री, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. निवडणूक घोषणापत्रातली आश्वासनं अर्थसंकल्पात पाळली नसल्याची विरोधकांची टीका. आणि छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तापमान वाढीमुळे काळजी घेण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा सुमारे 45,891 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प काल सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलं. आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा 5,60,964 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,06,855 कोटी रुपये अंदाजित असल्याचं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे. राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाला सुमारे 21,000 कोटी, नगरविकास 10,629 कोटी, ग्रामविकास 11,480 कोटी, कृषी 9,710 कोटी, ऊर्जा 21,534 कोटी, मृदा आणि जलसंधारण 4,247 कोटी, जलसंपदा आणि खारभूमी विभागाला सुमारे 16,500 कोटी, जलजीवन मिशन 3,939 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला सुमारे 25,500 कोटी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता 3,875 कोटी, सार्वजनिक आरोग्य 3,827 कोटी, वैद्यकीय शिक्षण सुमारे 2,500 कोटी, शालेय शिक्षण 3,496 कोटी, उच्च आणि तंत्रशिक्षण 3,000 कोटी, तर मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपये निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. नार पार गिरणा नदीजोड, तापी महापुनर्भरण, दमणगंगा एकदरे गोदावरी आदी नदीजोड प्रकल्पांचा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 TMC पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9,766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.
शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत आणि पाणंद रस्त्यांच्या बांधणीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात विजेचे दर कमी होणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित केलं जाणार आहे. 2047 पर्यंतचा राज्याचा दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात रस्त्यांच्या 83,000 कोटी रुपयांहून अधिक कामांचा त्यांनी उल्लेख केला. दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातली 45 पर्यटन स्थळं रोपवेद्वारे जोडण्यात येणार असून प्राचीन मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या नजरकैदेत असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात त्यांचं भव्य स्मारक, संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, तसंच हरियाणात पानिपत इथं मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याची महती सांगणारं स्मारक उभारण्याची घोषणाही अर्थमंत्री पवार यांनी केली. नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई इथं 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. एक तालुका एक बाजार समिती योजना, सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण, सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक तसंच वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करणं, सुमारे 2.25 कोटी असंघटित कामगार आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपये तरतूद, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात 25 लाख रुपये वाढ आदी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या. शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी, सर्व नगरपालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योग आणि शेतीसाठी वापर, तसंच नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थापना करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. प्रत्येक विषयानुरूप कवितांच्या ओळींची गुंफण हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य ठरलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा लोकाभिमुख अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि विशेषतः उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय.
खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 2.5 वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत 2047 ही संकल्प जो आहे, संकल्पना त्याला त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल.
महायुतीने निवडणूक घोषणापत्रात दिलेली आश्वासनं अर्थसंकल्पात पाळली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पात सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत हा अर्थसंकल्प आभासी असल्याची टीका केली.
केवळ पुणे, रायगड, थोडा बहुत मुंबई, बचाकुचा नागपूर, उर्वरित महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र या बजेटमध्ये कुठेही दिसत नाही. तुम्ही जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये मिनिमम देतो म्हणता आणत आणि बहिणींची मतं घेतली आणि आज बहिणीला विसरला, निकष लावले, सगळ्या गोष्टी केले पण काय 2100 दिले नाही, म्हणजे यांनी आमच्या लाडक्या बहिणीला फसवलं आहे.
जो जाहीरनामा घोषणापत्र या निवडणुकीमध्ये दिलेलं होतं त्याचं या पहिल्या बजेटमध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. तुटीचं बजेट या राज्य सरकारने या ठिकाणी मांडलेलं आहे. नेमके पैसे कुठून येणार, किती पैसे खर्च कुठल्या योजनेवर होणार त्याची कुठलीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली नाही.
हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10 वर्षात असला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत. या सगळ्या योजना ज्या आहेत त्या गडबड घोटाळ्यांच्या योजना आहेत. हा अर्थसंकल्प हा एकूण आभास योजना आहे.
महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे चेतन राऊत यांनी या अर्थसंकल्पातल्या तरतुदींचा आढावा घेतला.
नदीजोड प्रकल्पांतर्गत जायकवाडीमध्ये जे काही पाणी येणार आहे त्यामुळे मराठवाड्याचा काही भाग सिंचनाखाली येणार आहे. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना तो एक फायदा होईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित करणार असल्याने यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जवळपास 141 लायसन्स जे सिंगल विंडो मध्ये मिळणार आहे ते इंडस्ट्रीसाठी आणि नवीन येणाऱ्या उद्योजकांसाठी अतिशय फायद्याचं ठरणार.
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तापमान वाढीमुळे उष्माघातात वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे. जिल्ह्यात रुग्णांना तातडीनं औषधोपचार मिळण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्रथमोपचार तसंच उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगानं शीतकक्षाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये आवश्यक औषधी साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल मराठवाडा पाणी परिषद घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या नागरवाडी इथले जलसंधारण तज्ज्ञ हनुमंत केंद्रे यांनी या परिषदेतल्या बीजभाषणात बोलताना पाणलोट क्षेत्र विकासातून मराठवाड्यात जलक्रांती घडू शकते असं मत व्यक्त केलं. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून आज पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रावर भर देणारा सुमारे 45,000 कोटी रुपये तुटीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर. बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची घोषणा, तर रोजगारासाठी नवी मुंबईत नाविन्यता नगर उभारण्यात येणार. आणि छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तापमान वाढीमुळे काळजी घेण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.